ಸಮಾಸೀತ್ ದೇವಾನ್ ಭಾವಯತಾನೇನ ತೇ ದೇವಾ ಭಾವಯಂತುವಃ ಪರಸ್ಪರಂ ಭಾವಯಂತಃ ಶ್ರೇಯಃ ಪರಮವಾಪ್ಸ್ಯತ ತ್ರ ದೇವಾಃ ಕಲ್ಪತರುವತ್ ಭವಂತಿ ಇಷ್ಟಾನ್ ಭೋಗಾನ್ ಹಿ ವೋ ದೇವಾಃ ದಾಸ್ಯಂತೆ ಯಜ್ಞಭಾವಿತಾಃ ತೈಹಿ ದತ್ತಾನ್ ಅಪ್ರದಾಯ ಯಃ ಭುಂಕ್ತೆ ಸಹಸ್ತೇನ ಏವ ಸಹ ಅನಂತರಮಪಿ ತತ್ರ ಕೋ ಲಾಭಃ ತಾನ್ ದತ್ವಾ ಯದಿ ವಯಂ ತತ್ರ ಅಶನಂ ಕುರ್ಮಃ ಚೇತ್ ಕೋ ಲಾಭಃ ವನ್ ಹೂ ದ ಯಜ್ಞಾಸ್ ಹ್ಯಾವ್ ಬೀನ್ ಕ್ರಿಯೇಟೆಡ್ ಆಲ್ ದ ಯಜ್ಞಾಸ್ ಡಿಫರೆಂಟ್ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಯಜ್ಞಾಸ್ ವಿ ನೋ ದ ಮೀನಿಂಗ್ ಆಫ್ ಯಜ್ಞ ತತ್ರ ಯಜ್ಞ ಇಸ್ ನಾಟ್ ದ ಓನ್ಲಿ ಡೂಯಿಂಗ್ ಅ ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸಿಯಲ್ ಇನ್ ದ ಅಗ್ನಿ ಇಸ್ ನಾಟ್ ದ ಓನ್ಲಿ ಯಜ್ಞ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಸೀನ್ ವಾಟ್ ಆಲ್ ಯಜ್ಞ ಮೀನ್ಸ್ ಸೊ ವೈಲ್ ಡೂಯಿಂಗ್ ದ ಯಜ್ಞಾಸ್ ಬಿಕಾಸ್ ದೇ ಆರ್ ದ ಕಾಮಧುಕ್ ದೇ ಆರ್ ದ ಕಾಮಧೇನು ವಾಟ್ ಎವರ್ ವಿ ವಾಂಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಗೆಟ್ ಇಟ್ ಥ್ರೂ ದ ಯಜ್ಞಾಸ್ ತತ್ರ ಯಜ್ಞಾತ್ ಸರ್ವಾನ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಗೆಟ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಥ್ರೂ ದ ಯಜ್ಞಾಸ್ we can please the gods cherish the gods and the gods will cherish us once we get it again we have to just offer it to the god offer it to the people around us and then enjoy that benefits kimartham tavat evam kartavyam yagnya shishtashinas santo muchyante sarva kilbishaihi tatra uktavasti yagnya shishtashinah again whatever the prasada after doing the yagnyas the pancha yagnya what we spoke about After taking that prasada, muchyate salva sarva kilbishaihi, all the deeds, past karma, whatever has been done, becomes fully removed. Moolataha tatra nivaranam bhavati. Okay, what is the evidence proof of this if somebody asks? We can directly go to Bhagavata. Asmabhi kevalam uktamasite adya kinchit charcha kartum shakyate tadupari. Naradasya katham pashyamaha chete. ತತ್ರ ಪ್ರಥಮಸ್ಕಂದೆ ಪಂಚಮೋಧ್ಯಾಯೇ ತತ್ರ ವ್ಯಾಸನಾರದ ಸಂವಾದೆ ವ್ಯಾಸಂ ಪ್ರತಿ ನಾರದಃ ಸ್ವ ಪೂರ್ವ ಕಥಾಂ ವಿಸ್ತಾರಯತಿ ತತ್ರ ಪಶ್ಯಾಮಶ್ಚೇತ್ ನಾರದ ವಾಸ್ ಆಕ್ಚುಲಿ ಅ ಗಂಧರ್ವ ಇನ್ ದ ಪ್ರೀವಿಯಸ್ ಬರ್ತ್ ಅಂಡ್ ದೆನ್ ಡ್ಯೂ ಟು ಸಮ್ ಒಫೆನ್ಸ್ ತಸ್ಯ ಶಾಪಃ ಭವತಿ ತತ್ರ ಭೂಲೋಕೆ ಜನ್ಮ ಭವತಿ ಭೂಲೋಕೆ ಅಪಿ ತತ್ರ ದಾಸೀಪುತ್ರತ್ವೇನ ತಸ್ಯ ಜನ್ಮಃ ಭವತಿ ಹಿ ಗೆಟ್ಸ್ ಬಾರ್ನ್ ಆಸ್ ಅ ದಾಸಿ ಪುತ್ರ ಅಂಡ್ ವಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್ಸ್ ಇಸ್ ಒನ್ಸ್ ಲಾಟ್ ಆಫ್ ಭಗವದ್ ಭಕ್ತಾಸ್ ಫ್ರಮ್ ಡಿಫರೆಂಟ್ ಪ್ಲೇಸಸ್ ಟು ದಿಸ್ ಕಮ್ ಟು ದಿಸ್ ಪ್ಲೇಸ್ ವೇರ್ ಹಿ ಅಂಡ್ ಹಿಸ್ ಮದರ್ ಆರ್ ಸ್ಟೇಯಿಂಗ್ ಬೋತ್ ಆಫ್ ದೆಮ್ ದ ಮದರ್ ಅಂಡ್ ಹೀಸ್ ಅ ವೆರಿ ವೆರಿ ಸ್ಮಾಲ್ ಚೈಲ್ಡ್ ಬೋತ್ ಆಫ್ ದೆಮ್ ಟುಗೆದರ್ do lot of seva to the Bhagavatas and when that Bhagavatas whenever the Bhagavatas are going wherever they are going Narada in the small form in the Balaka form he also follows them he listens to them and he is very attached to them the Bhagavad Bhaktas Bhagavatas also who do not attach themselves to anybody or who do not have any special preference to anybody because for them they see the Atma in everybody they do not have any special preference but still they had a small affection towards this small boy who was very very tejasvi asit yeshah they had lot of affection to this boy at that time what they did he was doing lot of shushrusha to them ತತ್ರ ನಾರದಃ ಕಥಂ ಆಸೀತ್ ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ದ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ಯತೆ ತೇ ಮಯ್ಯಪೇತ ಅಖಿಲ ಚಾಪಲೇರ್ಭಕೆ ದಾಂತೆ ಧೃತ ಕ್ರೀಡನಕೇ ಅನುವರ್ತಿನಿ ಚಕ್ರಃಕೃಪಾಂ ಯದ್ಯಪಿ ತುಲ್ಯ ದರ್ಶನಾಃ ಶುಶ್ರೂಷಮಾನೆ ಮುನಯೋಲ್ಪಭಾಷಿಣಿ ತೇ ತತ್ರ ತುಲ್ಯದರ್ಶನಾಃ ಏವ ಪರಂ ಏಷಃ ಬಾಲಕಃ ತತ್ರ ಶುಶ್ರೂಷಮಾಣಃ ಆಸೀತ್ ಅತಃ ಬಾಲಕೋಪರಿ ಕಿಂಚಿತ್ ತತ್ರ ವಾತ್ಸಲ್ಯ ಭಾವೇನ ತೇ ಆಸನ್ ತಾವದೇವ ತದಾ ಕಿಮ್ಮ ಭವತ್ ಏಕದಿನೇ ತತ್ರ ವೆನ್ ಒನ್ಸ್ ವೆನ್ ದೇ ವೇರ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ದೇರ್ ಫುಡ್ ತತ್ರ ವಾಟ್ ಎವರ್ ದಟ್ ಶೇಷ ವಾಸ್ ದೇರ್ ಆಫ್ ದಟ್ ಫುಡ್ ದೇ ಜಸ್ಟ್ ಗೇವ್ ಇಟ್ ಟು ನಾರದ ತತ್ರ ಕಿಮ್ಮ ಭವತ್ ಇತಿ ಪೃಷ್ಟೇ ಸತಿ ಉಚ್ಚಿಷ್ಟಲೇಪ ನನುಮೋದಿತೋ ದ್ವಿಜೈ ಸಕೃತ್ಸ್ಪುಂಜೆ ತದಪಾಸ್ತ ಕಿಲ್ಭಿಷಃ ಏವಂ ಪ್ರವೃತ್ತಸ್ಯ ವಿಶುದ್ಧ ಚೇತಸಃ ತದ್ಧರ್ಮ ಏವಾತ್ಮ ರುಚಿಃ ಪ್ರಜಾಯತೆ ತತ್ರಾನ್ವಹಂ ಕೃಷ್ಣ ಕಥಾ ಪ್ರಗಾಯತಾಂ ಅನುಗ್ರಹೇಣ ಶೃಣವಂ ಮನೋಹರಾಃ ताश्रद्धया मे नुपदं विशृण्वतः प्रियश्रवस्यङ्गममाभवद्रुचिः। तत्र उच्चिष्टलेप अनुमोदितो द्विजैः सकृत्स्म भुञ्जे तदपास्तकिल्बिषः। हि जस्ट् हेड् दट् द उच्चिष्ट आफ् द भगवद्भक्तास् सकृत्स्म भुञ्जे तदपास्त किल्बिषः। आल् द मुच्यते सर्व किल्बिषैः, बोत् द इवन् द वर्ड्स् आर् सेम् हियर्, वी केन् सी दट्। एण्ड् आफ्टर् दट् देन् हिस् रुचि फार् कृष्णकथाः इन्क्रीस्ड्, एण्ड् देन् ही गोस् ही इस् आल्वेस् इन् दट् कृष्णकथा। लेटर् आन् वी नो द नेक्स्ट् कथा वाट् हेपन्स्। तत्र ते तत्र भगवद्भक्ताः दे आर् आल् तत्र यात्रा यात्रां कुर्वन्ति ते सर्वे। दे डि नाट् स्टे इन् वन् प्लेस् फार् अ लाङ्गर् टैम्, दे कीप् आन् मूविङ्ग् एण्ड् दे गो अवे वन् डे। एण्ड् लेटर् आन् वाट् हेपन्स्, नारदास् मदर् दट् बालक नारदास् मदर् आल्सो इस् बिटन् बै स्नेक् समवेर्, एण्ड् शी आल्सो अटैन्स् परमपदम्। नारद डस् नाट् गेट् आङ्क्षियस् आर् दुःख बै दिस्, ही आक्चुली बिकम्स् he is actually more happy that he is liberated out of even that one materialistic bandhana he had, and he goes ahead in the search of the paramatma. ekada nirgatam gehat duhantim nishigam pathi sarpo adashat padasprishtah kripanam kalachoditah tadata dahamishasya bhaktanam mabivchitah anugraham manyamanah pratishtam dishamuttaram anugraham manyamanah. He thought it is a blessing, and then he goes towards the northern direction, and then what happens, saha tatra tapaskaroti prathamam tavat. First he does not get the exact form of Vishnu. He had listened to those Bhagavad Bhaktas who had come, and he had a small mental framework of Vishnu in which he was trying to meditate upon him. And then first he just had a small vision, and then he again he saw that small vision. He was excited, and he was very happy, but again he was disappointed that Vishnu disappeared. Then Vishnu blessed him so that in the next janma tatra swadeham tyaktva sah agami janmani, the next janma he took the avatar as Narada. Nara ityukte jnanam, da ityukte dadati, yaha jnanam dadati sah eva Naradah. So he manifests himself in the next janma as Narada, and at every second of his life he is only meditating and his devotion upon Lord Vishnu. We have the Narada Bhakti Sutra, Narada Smriti itya granthi. Tatra tena we can see the greatness of that Bhagavad Sparsh, Bhakta Sparsha, and that Uchishtalepanam Svikaranena yat yo labha vartate tat asmabhi tatra evidence rupena drashtum shakyate. एवं तत्र यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघम् पापा ये पचन्त्यात्मकारणाः इत्यस्य अस्माभिः तत्र भागवतपुराणे श्रीनारदव्याससंवादे तत्र अस्माभिः दृष्टमासीत्। अग्रे तत्र वि जस्ट् इण्ट्रड्यूस्ड् श्लोका नम्बर् 14 इन् द प्रीवियस् क्लास्. वि सेड् वि विल् सी बोत् 14 अण्ड् 15 टुगेदर्. तत्र मिलित्वा पश्यामश्चेत् पूर्णतया द सैकल् विल् कम् फुल्ली कम्प्लीट्. श्लोकम् एकवारं पठन्तु. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः, यज्ञात् भवति पर्जन्यः यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्मब्रह्मोद्भवम् विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतम् ब्रह्म नित्यम् यज्ञे प्रतिष्ठितम्. भूतानि अन्नात् भवन्ति, विसादस् तत्र भूतानि अन्नात् भवन्ति, पर्जन्यात् अन्नसम्भवः, यज्ञात् भवति पर्जन्यः यज्ञः कर्मसमुद्भवः. भूतानि अन्नात् भवन्ति, कथं तावत् भूतानि अन्नात् भवन्ति? तत्र अन्न अशनेन दिस् कोश इट्सेल्फ् इस् अन्नमय कोश, देर्फोर् बै अन्नस्य अशनात् भुक्तात्. अनन्तरं तत्र शङ्करभाष्य टेल्स् भुक्तात् लोहितरेतः परिणतात् तत्र धर्मप्रजार्थं विवाहं करिष्येति संकल्पेन तत्र धर्मप्रजार्थं तत्र विवाह संस्कारः भवति तेन तत्र भूतानि उत्पद्यन्ते एवं अन्नात् भवन्ति भूतानि अन्नसंभवः कथं भवति पर्जन्यात् भवति तथापि अस्माभिः दृष्टमासीत् तत्र यदा वृष्टिः पर्जन्यः भवति चेत् जलं पर्जन्यः इत्युक्ते जलमिति स्वीकर्तव्यं वितौट् वाटर् तत्र अन्नस्य सम्भवः न भवति एवं तत्र अन्नसम्भवः पर्जन्यात् भवति पर्जन्यः कथं भवति यज्ञात् भवति हौ इस् इट् पासिबल् वी सा दट् सैकल् यस्टडे अग्नौ प्रास्ताहुति सम्यक् आदित्यमुपतिष्ठते आदित्या जायते वृष्टिः वृष्टेरन्नम् ततः प्रजाः एवं तत्र यज्ञात् तत्र पर्जन्यः भवति यज्ञः कथं भवति हौ इस् यज्ञ डन् ऋत्विक् यजमानयोः व्यापारः कर्म ततः समुद्भवः यस्य यज्ञस्य अपूर्वस्य सः यज्ञः कर्म समुद्भवः दट् इस् द डेफिनेशन् गिवन् बै शङ्कर एवं ऋत्विक् यजमानयोः मध्ये यः व्यापारः भवति तत् कर्म सः कर्म यः भवति ततः समुद्भवः यस्य यज्ञस्य अपूर्वस्य सः यज्ञः कर्म समुद्भवः एवं यज्ञः द साक्रिफैस् is rooted in the prescribed action. When we say karma samudbhavaha, it is rooted in the prescribed action. Whatever prescribed action we saw, that, through that only the yajnas are happening. Whatever karma we are doing, through that the yajnas are happening. And this karma, where is the karma told what I should do? Go back to the Vedas. Vedas, the apurusheyam vakyam tavat vedaha. Why only we have to go back to the Vedas? Kimartham brahmakshara samudbhavam where? Why should we go to the brahmodbhavam? Why should we go back to the Vedas? Here that first word, karma brahmodbhavam, which is being used, brahma refers to Vedas. Why Vedas? Because aptavakya, apaurusheyam vakyam bhavati, aptavakyam bhavati, shabda pramanam bhavati. We have seen that through the pratyaksha pramana, anumana pramana, upama pramana, ब्रह्मज्ञानं न भवति शब्दप्रमाणेन भवति एवं तत्र पश्यामश्चेत् तत्र वेद वी हेव् टु गो बेक् टु द वेदास् विच् विल् टेल् यू अन्बयस्लि वाट् इस् युवर् कर्म अदर्वैस् आल् द पीपल् विल् टेल् वाट् एवर् दे वाण्ट् एस् देयर् कर्म एवं कर्म तावत् ब्रह्मोद्भवं कर्म वेदोद्भवं विद्धि तत्र वेदानां कथं भवति अक्षरसमुद्भवम् वेदाः वेदानाम् उत्पत्तिः कथं भवति अक्षर अक्षर इत्युक्ते यः तत्र क्षररहितः भवति यः क्षयरहितः क्षररहितः भवति परब्रह्म यः भवति यस्य निःश्वसितं वेदाः एव ब्रह्म वेदाः अक्षरसमुद्भवम् ईशसमुद्भवः वर्तते तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं तत्र पश्यामश्चेत् इन् यज्ञ the sarvagatam brahma sarvagatam brahma who is there tatra sarvavyapi vishnuhu yaha bhavati sarvavyapi vishnuhu eesharah parabrahma yaha bhavati nityam yajne pratishthitam bhavati therefore he is always present in the yajna yajna madhye sah sarvada bhavartate iti tatra we can see the connection here ekavaram pashyamah bhutani annat bhavanti प्राणिनः आहारात् जायन्ते पर्जन्यात् अन्नसम्भवः भवति वृष्टेः आहारोत्पत्तिः भवति वृष्टिः यागयज्ञात् भवति तत्र देर् इस् अ मिस्सिङ्ग् लिङ्क् देर् बट् स्टिल् इट् कम्प्लीट्स् दट् इस् यज्ञात् तत्र आदित्यम् आदित्यात् वृष्टिः भवति एवं तत्र वि हव् टु सी दट् यज्ञात् पर्जन्यः भवति अनन्तरं यज्ञः कर्मसमुद्भवः भवति तत्र वाट् एवर् प्रिस्क्रैब्ड् आक्षन्स् आर् देर् थ्रू दट् यज्ञ कम्स् भूतानि अन्नात् भूतानि प्रथमबहुवचनम् अन्नात् पञ्चमी एकवचनं भवन्ति भूसत्तायां लट् प्रथमपुरुष बहुवचनं सिम्पल् वन्स् वी केन् डू इट् फास्टर् पर्जन्यात् पञ्चमी एकवचनम् अन्नसमुद्भवः असम्भवः प्रथमपुरुष एकवचनं पर्जन्यः प्रथम एकवचनं यज्ञात् पञ्चमी एकवचनं भवति भू लट् प्रथमपुरुष एकवचनं यज्ञः प्रथमपुरुष एकवचनं कर्मसमुद्भवः प्रथम एकवचनं प्राणिनः आहाराज्य उत्पद्यन्ते आहारः वृष्टेः भवति वृष्टिः यज्ञात् भवति यज्ञः कर्मात् कर्मणः समुद्भवति सो वि हव् सीन् दिस् क्वैट् सिम्पल् वन्स् सन्धिः अन्नात् भवति भवन्ति जष्वसन्धि पर्जन्यः यज्ञः विसर्ग पर्जन्य यज्ञः विसर्ग सकार रेफ उकार गुणः अन्नस्य सम्भवः अन्नसम्भवः षष्ठी तत्पुरुषः कर्मणः समुद्भवः कर्मसमुद्भवः पञ्चमी तत्पुरुषः समुद्भवः सम उत इति उपसर्ग द्वयपूर्वकात् भूधातोः अप् प्रत्ययः कृदन्तः भावे एवं कृदन्तः भवति. टुगेदर् सीइंग इट् देर् फोर् वाट् वि शुड् डु कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि यागयज्ञादिकं यत् यत् तत्र प्रिस्क्रैब्ड् अस्ति वर्णाश्रमरीत्या यत् तत्र यागादिकं प्रिस्क्रैब्ड् भवति तत्सर्वं वेदात् वेदसमुद्भवं जानीहि विद्धि विधिज्ञाने परस्मैपदी लोट् मध्यमपुरुष एकवचनम् त्वं विद्धि हे अर्जुन त्वं कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि कर्म प्रथमैकवचनम् ब्रह्मोद्भवं द्वितीयैकवचनम् ब्रह्म वेदाः यत् सन्ति तत् अक्षरसमुद्भवं परमात्मसमुद्भवः इति विद्धि तत्र यश्च निष्पशितं वेदाः वयं जानीमः अपौरुषेयं वाक्यं वेदः एवं भवति ब्रह्म प्रथमैकवचनम् अक्षरसमुद्भवं द्वितीयैकवचनम् तस्मात् पञ्चमी एकवचनम् सर्वगतम् ब्रह्म सर्वव्यापिनम् परमात्मानम् तत्र सर्वदा नित्यम् सदा यज्ञे प्रतिष्ठितम् विद्धि यज्ञे यागयज्ञे प्रतिष्ठितम् तत्र स्थिरत्वेन उपस्थितम् इति विद्धि जानीहि इति उक्तमस्ति. कर्म वेदात् उत्पन्नम् वेदश्च परमात्मनाः उत्पन्नोऽस्ति अतः सर्वव्यापी भगवान् यज्ञे सर्वदा सदा तिष्ठति. सन्धिभागम् पश्यामः. ब्रह्माक्षरसमुद्भवम् ब्रह्म प्लस् अक्षरसमुद्भवम् दीर्घसन्धिः ब्रह्मोद्भवम् ब्रह्मणः उद्भवम् पञ्चमी तत्पुरुषः अक्षरसमुद्भवम् अक्षरात् समुद्भवः पञ्चमी तत्पुरुषः एव सिम्पल् वन्स्. गतम् गम् प्लस् तप्रत्ययः भूतकृदन्तः उद्भवम् उत् प्लस् भू प्लस् अच् उद्भवतीति उद्भवम् एवम् तत्र कृदन्तभागः अस्माभिः दृष्टमस्ति. तत्र एकवारम् षोडशश्लोकस्य प्रवेशः कुर्मः. एकवारम् तत्र श्लोकम् पश्यामः कथमस्ति इति आगामिकक्षायाम् दीर्घरूपेण चर्चाम् कर्तुम् शक्यते. पश्यामः एकवारम्. एवम् प्रवर्तितम् चक्रम् नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघम् पार्थ स जीवति. एवम् तत्र प्रवर्तितम् चक्रम् नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघम् पार्थ स जीवति. तत्र अन्वयः कथम् गच्छति कृपया चिन्तयन्तु. एकवारम् श्लोकम् पठन्तु. कथम् तावत् अन्वयः गच्छति इति कृपया चिन्तयन्तु. एकवारम् अन्वयम् चिन्तयन्तु. Again, we can actually see 16 and 17 together. Tatra, it gives both the rule and the exception to it. 16 rule vadati, 17 exception vadati. Evam pravartitam chakram nanuvartayati hayaha aghayuhu indriya ramaha mogham parthasa jivati yaha चक्रम् न अनुवर्तयति सः मोघम् जीवति. समीचीनम्, वेरि पर्फेक्ट्, वेरि गुड्, वेरि गुड्, सम्यक् उक्तमस्ति. तत्र यः कोऽपि पुरुषे पार्थ यः इह अस्मिन् जन्मनि यः पुरुषः इह अस्मिन् जन्मनि अस्मिन् लोके एवम् प्रवर्तितम् चक्रम् एवम् तत्र अनुष्ठीयमानम् एवम् स्थापितम् चक्रम् यदस्ति पूर्वम् तत्र उक्तमस्ति श्लोका नम्बर् 14-15 मध्ये यदुक्तमस्ति तादृशचक्रम् यः न अनुवर्तयति यः फालो न करोति यः तत्र तस्य ಪಾಲನಂ ನ ಕರೋತಿ ಸಹ ಕಹ ವಾಟ್ ವಿಲ್ ಹಿ ಬಿಕಮ್ ಅಘಾಯುಃ ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ ಮೋಘಂ ಜೀವತಿ. ತ್ರೀ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹ್ಯಾವ್ ಬೀನ್ ಟೋಲ್ಡ್. ಅಘಾಯುಃ, ಅಘ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಸಿನ್, ತತ್ರ ಪಾಪಃ. ಅಘಾಯುಃ ಪಾಪಜೀವಿನಃ ಭವಂತಿ ತೇ ಸರ್ವೇ, ತತ್ರ ಸಹ ಪಾಪಜೀವಿ ಭವತಿ. ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ, ಕೇವಲಂ ತತ್ರ ಆತ್ಮಾರಾಮಃ ನ ಭೂತ್ವಾ ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ ಭವತಿ. ಸೊ ದ ಆಪೋಸಿಟ್ ಫಾರ್ ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ ವಿಲ್ ಬಿ ಸ್ವಾತ್ಮಾರಾಮಃ ಆರ್ ಆತ್ಮಾರಾಮಃ. ದ ಆಪೋಸಿಟ್ ಇಸ್ ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ. ಯಃ ತತ್ರ ಇಂದ್ರಿಯೇಷು ತತ್ರ ಸಹ ಸರ್ವದಾ ಆರಮತೆ ವಾ ರಮಂತೆ ಸಹ ತಾದೃಶ ಪುರುಷಃ ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ. ಸಹ ಮೋಘಂ ಜೀವತಿ, ಸಹ ಕೇವಲಂ ತತ್ರ ಮೋಘರೂಪೇಣ. ತತ್ರ ಮೋಘಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವೃಥಾ, ತತ್ರ ತಸ್ಯ ಜೀವನಮೇವ ವೃಥಾ ಭವತಿ ಇತಿ ತತ್ರ ಉಕ್ತಮಸ್ತಿ, ಆಚಾರ್ಯೇಣಾಪಿ ಉಕ್ತಮಸ್ತಿ. ತತ್ರ ವೈ ಈಸ್ ಇಟ್ ದಿಸ್, ವೈ ದಿಸ್ ಶ್ಲೋಕ ಇಸ್ ಬೀಂಗ್ ಟೋಲ್ಡ್ ಇತಿ ತತ್ರ ಪೃಷ್ಟೆ ಸತಿ. ನ ಕರ್ಮಣಾಮ ಅನಾರಂಭಾತ್ ಇತ್ಯಾದಿಯ ಶರೀರ ಯಾತ್ರಾಪಿ ಚತೆ ನ ಪ್ರಸಿದ್ಧ್ಯದ ಕರ್ಮಣಃ ಇತ್ಯೇವ ಮಂತೇನ ಅಧಿಕೃತೇನ ಅನಾತ್ಮಯಜ್ಞೇನ ಅನಾತ್ಮಜ್ಞೇನ ತತ್ರ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ನಿಷ್ಠಾ ಯೋಗ್ಯತಾ ಪ್ರಾಪ್ತೇಹ ಪ್ರಾಕ್ ತಾದರ್ಥೇನ ಕಯೋನುಷ್ಠಾನ ಕರ್ತವ್ಯಮೇವ. ವೆರಿ ಸಿಂಪ್ಲಿ ಪುಟ್ ವಿ ಸೆಡ್ ದಟ್ ಹೌ ಲಾಂಗ್ ಡಾಕ್ಟರ್, ಹೌ ಲಾಂಗ್ ಶುಡ್ ಐ ಟೇಕ್ ದ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್? ಟಿಲ್ ಯು ಡೋಂಟ್ ನೀಡ್ ದ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಯು ಶುಡ್ ಟೇಕ್ ದ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್. ಯಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ತ್ರ ಕರ್ಮಾಚರಣಸ್ಯ ಅವಶ್ಯಕಂ ನ ಭವತಿ ತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಕರ್ಮ ಆಚರಣಂ ಕರ್ತವ್ಯಮೇವ. ಕದಾ ಭವತಿ? ಕರ್ಮಾಚರಣಾತ್ ಚಿತ್ತಶುದ್ಧಿಹಿ ಭವತಿ, ಚಿತ್ತಶುದ್ಧೇಹೇ ತತ್ರ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ. ಯದಾ ತತ್ರ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನಂ ಭವತಿ, ತತ್ರ ಆತ್ಮಜ್ಞಾನಂ ಯದಾ ಪೂರ್ಣತಯಾ ಭವತಿ, ತದಾ ಕೇವಲಂ ಲೋಕಕ್ಷೇಮಾರ್ಥಂ ಲೋಕ ಯದ್ಯದ್ ಆಚರತಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಇತಿ ಜನಾಃ ಪಶ್ಯಂತಿ ತಾದೃಶರೀತ್ಯಾ ತತ್ರ ಯತ್ ಕರ್ಮ ಕರ್ತವ್ಯಂ ತದೇವ ತಾದೃಶಂ ಭವತಿ. ಪರಂ ತತ್ರ ರೂಲ್ ರೀತ್ಯಾ ನಿಯಮರೀತ್ಯಾ ಸ್ವಯಂ ತಾವತ್ ತತ್ರ ಕರ್ಮಾತ್ ತತ್ರ ವಿಮುಕ್ತಿ ಭವತ್ಯೇವ. ತತ್ರ ಕೇವಲಂ ಬ್ರಹ್ಮೋಪಾಸನಾಯೇವ ಭವತಿ ಜ್ಞಾನಪ್ರಾಪ್ತ್ಯನಂತರಂ. ಏವಂ ತತ್ರ ಪಶ್ಯಾಮಶ್ಚೇತ್ ಫಾರ್ ಹೂ ಆಲ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಟೋಲ್ಡ್? ತತ್ರ ಅನಾತ್ಮಜ್ಞಾನಾಂ ಕೃತೆ ಏತತ್ ಉಕ್ತಮಸ್ತಿ. ಅನಂತರಂ ಯಜ್ಞಾರ್ಥಾತ್ ಕರ್ಮಣೋನ್ಯತ್ರ ಇತ್ಯಾದಿನ ಮೋಘಂ ಪಾರ್ಥ ಸ ಜೀವತಿ ಇತ್ಯೇವ ಮಂತೇನಾಪಿ ಗ್ರಂಥೇನ ಅಧಿಕೃತಸ್ಯ ಅನಾತ್ಮವಿದಃ ಕರ್ಮಾನುಷ್ಠಾನೇ ಪ್ರಾಸಂಗಿಕಂ ಬಹುಕಾರಣ ಮುಕ್ತಂ ತತ್ ಅಕರಣೇ ಚ ದೋಷ ಸಂಕೀರ್ತನಂ ಕೃತಮಸ್ತಿ. ದೇರ್ಫೋರ್ ಬೈ ನಾಟ್ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಇಟ್, ಇಟ್ ಈಸ್ ಅ ದೋಷ ವಿಚ್ ಹಸ್ ಆಲ್ಸೋ ಬೀನ್ ಟೋಲ್ಡ್. ಟಿಲ್ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಕಮ್ಸ್, ಟಿಲ್ ಯು ಆರ್ ಹೆಲ್ತಿ, ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಟೇಕ್ ದ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್. ದರ್ ಇಸ್ ನೋ ತತ್ರ ದರ್ ಇಸ್ ನೋ ಆಲ್ಟರ್ನೇಟ್ ಅಟ್ ಆಲ್. ವಾಟ್ ಎವರ್ ಡೋಸೇಜ್, ವಾಟ್ ಎವರ್ ಟೈಮ್ ಹ್ಯಾಸ್ ಬೀನ್ ಪ್ರಿಸ್ಕ್ರೈಬ್ಡ್, ಯಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ತತ್ರ ಸಂಸಾರ ವ್ಯಾಧಿ ನಾಶಃ ನ ಭವತಿ, ಯಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಸಂಸಾರ ರೋಗಸ್ಯ ಮೂಲತಃ ತತ್ರ ನಾಶತ್ವೇನ ಚಿತ್ತಶುದ್ಧಿ ಭವಃ ತೇನ ತತ್ರ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ಆತ್ಮಜ್ಞಾನಂ ನ ಭವತಿ ತಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಕರ್ಮಾಚರಣಂ ಕರ್ತವ್ಯಮೇವ. ಅಕೃತೆ ಕಿಂ ಭವತಿ? ಅಕೃತೆ ದೋಷಃ ಸ್ಯಾತ್ ತಾವದೇವ, ತತ್ರ ಮಹಾನ್ ದೋಷಃ ಭವತಿ. ಅಘಾಯುಃ ಇಂದ್ರಿಯಾರಾಮಃ ಮೋಘಂ, ಜೀವನಂ ವ್ಯರ್ಥಂ ಭವತಿ. ಮನುಷ್ಯ ಜೀವನಂ ಯತ್ ದತ್ತಮಸ್ತಿ ತತ್ ವ್ಯರ್ಥಂ ಭವತಿ. ಮೋಘಂ ಜೀವತಿ, ವ್ಯರ್ಥತ್ವೇನ ಜೀವತಿ, ಸಹ ಅಪಿ ಪ್ರಾಣಿವತ್ ಜೀವತಿ. ಅನಂತರಂ ಕಿಂ ಭವತಿ? ವೆರಿ ಸಿಂಪಲ್, ವಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್ಡ್? ಇಫ್ ಯು ಸೀ ಇನ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಸ್, ತತ್ರ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಸ ಜೀವನೆ, ತತ್ರ ಸುವರ್ಣಾಮಲಕ ಕಥಾಂ ಪಶ್ಯಾಮಶ್ಚೇತ್, ತತ್ರ ಗೋಲ್ಡನ್ ಆಮಲಕ, ವಿ ನೋ ದ ಸ್ಟೋರಿ. ವೆನ್ ಶಂಕರ ಗೋಸ್ ಫಾರ್ ಭಿಕ್ಷಾ, ತತ್ರ ಶಿ ಗಿವ್ಸ್ ಅ ಡ್ರೈಡ್ ಆಮಲಕ ಅಂಡ್ ಶಂಕರ ದೆನ್ ಆಸ್ಕ್ಸ್ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ತತ್ರ ಅಂಗಂ ಹರೇ ಪುಲಕ ಭೂಷಣ ಆಶ್ರಯಂತಿ ಇತಿ ಕನಕಧರಾ ಸ್ತೋತ್ರತ್ವೇನ ಸಹ ಪೃಚ್ಛತಿ ಕಿಮರ್ಥಂ ತಾವತ್, ಕ್ಷಮ್ಯತಾಂ, ಕಿಮರ್ಥಂ ತಾವತ್ ತತ್ರ ಧನಸ್ಯ ದಾನಂ ನ ಕೃತಂ, ಯೇಷಾ ಮಹ್ಯಂ ಆಮಲಕಂ ದತ್ತವತಿ ತಸ್ಯಾಹ ಹೃದಯಂ ತಾವತ್ ದಾನ ಪೂರ್ವಕಂ ಅಸ್ತಿ, ಕಿಮರ್ಥಂ ತಾವತ್ ತಸ್ಯೈ ಐಶ್ವರ್ಯಂ ನ ದತ್ತಮಿತ್ತಿ ಸಹ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಂ ಪೃಚ್ಛತಿ ಕಃ ಶಂಕರಃ. ತದಾ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ವದತಿ, ಇನ್ ದ ಪ್ರೀವಿಯಸ್ ಜನ್ಮ ಐ ಹ್ಯಾಡ್ ಗಿವನ್ ದೆಮ್ ಲಾಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಲಾಟ್ಸ್ ಆಫ್ ಮನಿ, ಬಟ್ ದೇ ಡಿಡ್ ನಾಟ್ ಯೂಸ್ ಇಟ್, ಸೊ ಐ ಥಾಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ಆಫ್ ನೋ ಯೂಸ್ ಗಿವಿಂಗ್ ಇಟ್ ಟು ದೆಮ್, ಐ ವಿಲ್ ರಾದರ್ ಗಿವ್ ಇಟ್ ಟು ಸಂಬಡಿ ಹೂ ಇಸ್ ದಾನಂ ಭೋಗಃ ಏವಂ ಕುರೋತಿ ನೋ ಚೇತ್ ನಾಶಃ ಭವತಿ. ಯೂಸ್ ಇಟ್ ಫಾರ್ ಅದರ್ಸ್ ಹೂ ಯೂಸಸ್ ಇಟ್ ಫಾರ್ ದ ಬೆನಿಫಿಟ್ ಆಫ್ ದ ವರ್ಲ್ಡ್, ತೇಷಾಂ ಪ್ರತಿ ದದಾಮಿ, ಏತೇಷಾಂ ಪ್ರತಿ ದಾನೇನ ಮೋಘಂ ಭವತಿ ಅತಃ ಐ ವೋಂಟ್ ಗಿವ್ ಇಟ್. ಏವಮೇವ ಕಿಂ ಭವತಿ, ತತ್ರ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ದತ್ತಮಸ್ತಿ ಚೇತ್ ತಸ್ಯ ಲಾಭಃ ಕರ್ತವ್ಯಃ, ನೋ ಚೇತ್ ಮೋಘಂ ಭವತಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನ್ಮ ಗಾಡ್ ವಿಲ್ ಡಿಸೈಡ್. ಓಕೆ ಬಾಸ್, ಎನಿವೇಸ್ ತತ್ರ यदा तत्र मनुष्यजन्म दीयते चेदपि सः प्राणित्वेन वर्तनां करोति, तर्हि प्राणिजन्म एव ददामि. किमर्थं तावत् मया तत्र मनुष्यजन्मनः व्यर्थं कर्तव्यं? मनुष्यजन्म तावत् दुर्लभं भवति, किमर्थं तावत् दीयमानः भवति इति सः भगवान् चिन्तयति. तत्र मोघं भवति. अग्रे पश्यामश्चेत् ओके, सो लेट अस से देयर इज अ परम ब्रह्मज्ञानी, शुड ही आल्सो कम एंड डू दिस? देयर इज अ सन्यासी हू इज अ परम ज्ञानी आल्सो, दट इज अ रियल सन्यासी वी आर टॉकिंग अबाउट. तत्र मुमुक्षुत्व मुमुक्षु मार्गे गत्वा पूर्णतया सम्यक् न्यस्तः यः भवति, सम्यक् न्यासी यः भवति, तादृश सन्यासी आत्मज्ञानी परम परम ब्रह्मोपासकः परमहंस परिव्राजकाचार्यः वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थः भवति एकः. तत्र यमनियमादि प्राणायाम प्रत्याहार धारणाध्यान समाध्यष्टांग युवानुष्ठान निष्ठः भवति तादृश पुरुष कृते तत्र नित्यं संध्यावंदनादिकं एतत् सर्वं कर्तव्यं वा इति पृष्टे सति यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. तादृश पुरुषस्य कृते तत्र कार्यं न भवति. का तस्य तत्र देर आर् नो प्रिस्क्रैब्ड् कर्म फार् दोस् कैण्ड् आफ् पीपल्. बिकास् किं भवति, यद्यद् आचरति श्रेष्ठः तत्तदेवे रोजनः. People only look to them and say, he is not doing anything, why should I do? He is considered as a Mahatma and Mahatma himself is not doing something. So even if I stop doing my activities, I will also be called Mahatma. Evam chintayana aneke santi tatra. Evam tatra pashyamaschete, yastvatmarati revasyat, yaha manavaha atmaratihi. Atmaratihi, very very important word. Because one who realizes that, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परोददातीति कुबुद्धिरेषा अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकः. वी हैव ऑल स्टडीड दिस सुभाषित. एवं यः मानवः आत्मरतिः एव भवति, आत्मतृप्तः च भवति, आत्मन्येव च सन्तुष्टः भवति, तस्य कार्यं न विद्यते. सो ही इज ओन्ली एन एक्सेप्शन. देर आर थ्री वेरी वेरी डिफिकल्ट कंडीशन्स विच हैज बीन पुट. तत्र यः मानवः आत्मरतिः भवति, आत्मतृप्तः भवति, आत्मन्येव च सन्तुष्टः भवति, तस्य कार्यं न विद्यते. आल् द त्री आर् तत्र बहूनां जन्मनामन्ते एतस्य लाभः भवति. तत्र अनेकजन्मानां प्रयत्नेन एतादृश अवस्था प्राप्यते. तत्र अतीव क्लेशः. ओन्ली अट् लेवल् तत्र तस्य कार्यं न विद्यते. तत्र कार्यत्यागः ब्रह्मोपासनां कर्तुं शक्यते. एवं तत्र उक्तमस्ति. सो श्लोक 16-17 वी हव् इन्ट्रोड्यूस्ड् अवर् सेल्फ्. तस्य पदपदार्थः व्याकरणभागं सर्वम् आगामिकक्षायां पश्याः. तत्र विलम्बार्थं क्षम्यताम्.